बायजामा ही खरी तर तात्याची आई, पण बाबांनी तिला आईच मानलं होतं. बायजामाचंही आपल्या मुलापेक्षा साईवर प्रेम होतं, आणि साई म्हणजे साक्षात ईश्वरी पुरुष. त्यामुळे साई हाच तात्याचा देव. साईंवर त्याची अपार भक्ती होती, आणि म्हणूनच माझा लाडका देव असताना बायजामा गेली हेच मुळी तात्याला पटेना. आणि त्याची खात्री होती, आपल्या आईचा आत्मा इथंच कुठेतरी गुंतून राहिलाय, म्हणून तो धावत धावत रडतच साईंजवळ येतो. बायजामा जाणार हे साईंना ज्ञात होत. बाबांना पाहताच तात्या घट्ट मिठी मारून ओक्साबोक्षी रडत बाबांना विनंती करतो, माझ्या देवा, तू असताना आपली आई जाऊ शकत नाही, चल उठव तिला, उठवणारे आपल्या आईला. बाबा तात्याला समजावून सांगतात, तात्या, जन्म मृत्यू हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सोबती आहे, आणि म्हणूनच हे जग शाश्वत ठेवण्यासाठी नियतीनं आखलेला तो नियम आहे. त्या नियमाचं उल्लंघन करणं कसं शक्य आहे? तात्याला तरीही ते पटत नाही. त्याची खात्री असते, आणि म्हणूनच तो साईंना पुन्हा पुन्हा विनंती करतो, देवा, ते जरी खरं असलं तरीही हे तुलाच शक्य आहे. मग बाबा निर्वाणीनं सांगतात, तात्या, जीवनाच्या संघर्षातून सुटून जाण्यात काहीही अर्थ नाही. अरे, सागराच्या लाटा पाहिल्यास किती उचंबळून त्या किनाऱ्याकडे धावत येतात. त्यांना वाटतं आपण त्या विशाल सागराच्या मगरमटीतून सही सलामत सुटलो. पण नाही रे तात्या, तो नुसता भास असतो, भास. किनाऱ्याकडे येण्यापूर्वीच शृंखलांनी त्यांचे पाय कधी जखडले जातात हेच त्यांना कळत नाही. मग मात्र पुन्हा सागराच्या कुशीतच त्यांना जावं लागतं. तात्या, तुला मला या वृक्षवेलींना सुद्धा असंच एक दिवस जावंच लागणार आहे. तात्या, जो आला आहे त्याला जाणंही तितकंच आवश्यक आहे. अरे, येणाऱ्याचं येणं असतं संथगतीनं, बासरी वाजवत. आणि जाणारा जातो तीव्र गतीनं, अचानक करुण सुरांच्या सोबतीनं. अरे, या नियतीच्या खेळातील आपण सारी प्यादी आहोत रे, प्यादी. ती सांगेल तोपर्यंतच खेळायचं, बस. मग तात्या रडणं अनावर होऊन बाबांना सांगतो, बाबा, माझ्या देवा, आपल्या आईचा आत्मा काहीतरी सांगण्यासाठी घुटमळत होता हो. तात्याच्या या हट्टापायी बाबा आपल्या योग सामर्थ्यानं बायजामाला काळ झोपेतून उठवतात. बायजामा आपल्या देवाचं दर्शन घेऊन हर्षभरानं अनंतात विलीन होते. तात्याचा शोक पुन्हा अनावर होतो. बाबा त्याला हृदयाशी धरून पुन्हा समजावून सांगतात,
सांगती रे सांगती अपुले सके सोबती. दुखांच्या वेलीवरती दोन घडीचे सारे सोबती सुख दुखांच्या वेलीवरती दोन घडीचे सारे सोबती जगणे मरणे तिच्याच हाती जगणे मरणे तिच्याच हाती कुणी न राहती सारे जाती सांगती रे सांगती अपुले सखे सोबती सांगती रे सांगती अपुले सखे स्वता भवती पृथ्वी फिरते दिवस सरता रात्र येते स्वता भवती पृथ्वी फिरते दिवस सरता रात्र येते जन्मा येता मरण ठरते जन्मा येता मरण ठरते जीवनाचे हेच नाते सांगती रे सांगती अपुले सखे सोबती सांगती रे सांगती अपुले सखे सोबती जन्म मृत्यू ही दोन नाती जन्म मृत्यू ही दोन नाती असती नियती चाहती सांगती रे सांगती अपुले सखे सोबती सांगती रे सांगती अपुले सखे सोबती सांगती रे सांगती अपुले सखे सोबती सांगती रे सांगती अपुले सखे सोबती।